chinimandi.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश भाकियू कार्यकर्त्यांचे ऊस थकबाकी विरोधात आंदोलन। भारतीय किसान युनियनने सोमवारी ऊस थकबाकीच्या मागणीबाबत राज्यभराच्या कलेक्ट्रेट परिसरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांबरोबर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनकर्त्यांनी धमकी दिली की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते सरकारी कामात व्यत्यय आणून परिसराच्या आतच सर्व सण साजरे करतील। रामपूर भाकियूचे जिल्हा अध्यक्ष हसीब अहमद यांनी सांगितले की महामारी आणि प्रकोपानंतर शेतकरी आर्थिक संकटात आहेत, ऊसाचे पैसे लवकरात लवकर त्यांना दिले जावेत। राज्यामध्ये ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे आणि अनेक साखर कारखानेही सुरू झाले आहेत आणि शेतकरी ऊस थकबाकीची मागणी करत आहेत।